नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. भ्रष्टाचार हा एक आजार असून तो मुळापासून उखडून टाकला पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या. विश्वास हा समाजाचा पाया असून भ्रष्टाचारामुळे समाजातील विश्वास कमी होतो असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजनेसारखे उपक्रम शासनातर्फे राबवले जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नवी दिल्लीत आजपासून दुसऱ्या सैन्य परंपरा उत्सवाला सुरुवात होत आहे. भारताचं राष्ट्रीय सुरक्षा धोरण, परराष्ट्र नीती, लष्कराचा इतिहास आणि वारसा यांचा अभ्यास करणारे शिक्षण तज्ज्ञ आणि संशोधक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. याचबरोबर लष्कराच्या शौर्य गाथा प्रकल्पाचा शुभारंभही यावेळी होणार आहे. शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या लष्करी परंपरांचं संवर्धन आणि प्रसार करणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातल्या प्रचारसभांना आजपासून सुरुवात झाली. आज पहिली सभा धुळ्यात मालेगाव रोड महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांझरापोळ गोशाळा इथं सुरु झाली आहे. त्यानंतर दुपारी नाशिक इथं तपोवन परिसरात मोदी यांची सभा होणार आहे. या सभेच्या निमित्तानं प्रशासनानं जय्यत तयारी केली असून सुरक्षा व्यवस्था चोख आहे. तपोवनासह सुमारे 11 मार्गांवरील वाहतुकींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. महायुतीतल्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते या सभांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सांगली इथं सभा सुरू आहे. त्यानंतर ते सातारा जिल्ह्यात कराड इथं जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज धाराशिव जिल्ह्यात 3 प्रचारसभा होणार आहेत. यात परंडा, धाराशिव आणि उमरगा इथले महायुतीचे उमेदवार अनुक्रमे डॉ तानाजी सावंत, अजित पिंगळे आणि ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी या सभा होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं आणि हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं प्रचारसभा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आज लातूर इथं 3 सभा होणार आहेत. लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर शहर तसंच निलंगा आणि गंजगोलाई इथं या सभा होणार आहेत. आचारसंहिता काळात राज्यभरात सी व्हिजिल ऍपवर कालपर्यंत 3,128 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 3,112 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात 304,94,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं आजपासून 164 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीनं रेल्वेनं 476 गाड्यांचं नियोजन केलं आहे. रेल्वे विभागातर्फे आतापर्यंत 4,521 रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या असून 65,00,000 प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. या महिन्याच्या 4 तारखेला एकाच दिवसात 3 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं सांगितलं. नांदेड बिदर महामार्गावर एकुरका रोडवर टेम्पो आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार झाल्याची घटना काल दुपारी घडली. कारमधील सर्वजण कपड्यांच्या खरेदीसाठी उदगीर इथं जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने कारला धडक दिली. यात आई, 2 विवाहित मुली आणि नातीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जुन इरिगायसी यानं फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरं स्थान पटकावलं आहे. काल चेन्नई ग्रँड मास्टर्स स्पर्धेच्या 3 फेरीअखेर त्यानंतर अलेक्सी सरानावर विजय मिळवला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डर्बन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 सामन्याला सुरुवात होईल. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या किरण जॉर्जनं आपलं स्थान निश्चित केलं आहे. आज सकाळी उपांत्यपूर्व फेरीत त्यानं जपानच्या खेळाडूचा 21-14, 21-16 असा पराभव केला. तत्पूर्वी काल झालेल्या उपउपांत्य फेरीत जॉर्जनं तैवानच्या खेळाडूचा पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.